पर्वत राजा गिरजाना था गंगाधरा हो त्रिशूल पाणी शंभो नील ग्रीवा शशि शेखरा वृषभारूढ़ फणिभूषणा दश भुजा पंचानना हो विभूति माला जटा सुंदरा गज चर्मा वर धरा हो आरती त्र्यंबकेश्वरा परिले गोहत्ते से पातक नवतम ऋषिचा शिरी हो त्याने तप मांडिले ध्याना आणून तुझ अंतरी हो प्रसन्न हो वंदन मार्जन करिता तंसे महादोष नासती हो तुझी आदर्शन मात्रे प्राणी मुक्ति ते पावती हो आरती त्र्यंबकेश्वरा ब्रह्मगिरीची भावे जाला प्रदक्षिणा जरी घडे हो तै तै काया कष्टे जव जव चरणी रूपती खडे हो तव तव पुण्य विशेषे किलमिष अवघे त्यांचे जडे हो केवळ तो शिवरूपी काळ त्यांच्या पाया पडे हो आरती त्र्यंबकेश्वरा मन कामना हो संतति संपत्ति देसी अंती सुख विसी यमयातना हो शिव शिव नाम जपता वाटे आनंद माझा मना हो गोसा विनंदन विसरे संसार भव यातना हो आरती त्र्यंबकेश्वरा।